हरि ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमस्सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमककुभाय निषंगिणे स्तेनानां पतये नमो नमो निषंगिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वंचते परिवंचते सायूनां पतये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमसृकाविभ्यो जिगागंसद्भ्योमुष्णतां पतये नमो नमोऽसि मद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्य प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो नम स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्यो शपतिभ्यश्च वो नमः। नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यस्तृगंहतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्यक्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथिभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्ठेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुटे काका आपल्याला सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज रविवार दिनांक 7/1995 वेळ संध्याकाळी 6:30 स्थळ रेणुका स्वरूप भावे प्राथमिक शाळा सभागृह कार्यक्रम स्वरूपानंद ज्ञानशैली मंडळाचा 38वा आणि स्वामी माधवनाथ भूप्रसारक मंडळाचा 17वा वर्धापन दिन 16 कार्यक्रम सद्भक्त श्री मिलिंद मये सूत्र संचालन करतायत। सुरुवातीलाच ते म्हणतायत असे हे वर्धापन दिन साधकांना अंतर्मुख करणारे असतात। आपली साधना योग्य तऱ्हेने चालू आहे ना, त्यामुळे आपला आनंद डे बाय डे वाढतो आहे ना, याची आपली आपणच तपासणी करण्याची संधी आपणास प्राप्त होते। इत्यादी नंतर सद्भक्त श्री विजय कुलकर्णी आपल्या मनोगतात स्वामीजींना आश्वासन देतात की आपल्या इच्छेप्रमाणे हे कार्य आम्ही पुढे चालू, आम्हाला पैसा ऐश्वर कीर्ती अधिकाराचा मोह नाही। आपण नियुक्त केलेले श्री मकरंद वझे आणि माधवराव नगरकर हे वाघसिंहासारखे कार्य करणार आहेत, त्या कार्यात आम्ही आमचाही खारीचा वाटा जरूर उचलू। इत्यादी नंतर संतांची संगती मनोमार्ग गती या ग्रंथाच्या 3रा भागाचे प्रकाशन हरिभक्ती परायण सरदताई बाबर यांचे असे झाले आणि आता स्वामीजी बोलायला लागले। आज मोठा आनंदाचा दिवस, उद्यापासून स्वल्पानंद ज्ञानेश्वरी मंडळाचे 39वे आणि स्वामी माधवनाथ भूप्रसारक मंडळाचे 18वे वर्षात पार्वण होत आहे। आता प्रकाशित झालेला साधकाचे संगती मनोमार्गवती हा अमोल ग्रंथ आहे। मनुष्य मागील पानावरून पुढे असे रुटीन जीवन जगत असतो, परंतु हे जगणे नेमके कशासाठी जगतो हे मात्र त्याला कळत नाही। सध्या खूप सुधारणा होत आहेत, मोठे रस्ते, इमारती, एअर कंडिशन बंगले इत्यादी ऐहिक जीवन समृद्ध करणाऱ्या सुखसोयी वाढत आहेत। त्याचबरोबर वाढत्या अशांतीमुळे दुःखही वाढत आहेत। समाधान नाही, मानसिक स्वास्थ्य नाही, त्यामुळे वेड्यांची संख्या वाढते। अमेरिकेत तर ट्रँक्युलायझरशिवाय झोप लागत नाही, ही अस्वस्थता का? त्याचे उत्तर परमात्मा सापडते, म्हणून गीता ज्ञानेश्वरीचा अभ्यास महत्वाचा आहे। अर्जुनाला झालेला मोह त्याच्या अज्ञानामुळे निर्माण झाला, त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे निमित्त करून भगवंतांनी आपल्याला उद्देश केलेला आहे। मोह शरीराचा, देहबुद्धीचा, पण शरीर म्हणजे तू नाहीस। सच्चिदानंद आत्मा असताना आपण या देहालाच नाही समजतो व सुखदुःखाच्या गटांगळा खातो, ते देहाच्या उपाधीमुळे। ही देहाची उपाधी संपली की तोच मी आत्मा सोहम हे ध्यानामुळे करते। म्हणून ध्यान हे अत्यंत महत्वाचे। किती सोपं, नुसतं बसायचं कधीच कधीच दिसतास, पण सोप्या गोष्टीही मनुष्याला कळत नाहीत। एकदा एक सद्ग्रस्त बसमध्ये चढले आणि कंडक्टरला विचारू लागले, येथे धूम्रपान करायला परवानगी आहे काय? त्यावर कंडक्टरने येथे धूम्रपान करू नये या दिलेल्या सूचनेकडे बोट दाखविले। त्यावर सद्ग्रस्ताने विचारले, मग इथेही इतकी सिगारेटची स्वप्न कशी काय पडली आहेत? तेव्हा कंडक्टर म्हणाला, त्यांनी धूम्रपानासाठी परवानगी विचारली नव्हती। म्हणून मनुष्याला कोणाला काय विचारू नये तेही कळत नाही। एकदा हॉस्पिटलमध्ये 40-50 वर्षाच्या एका ग्रस्ताची हृदयावरील शस्त्रक्रिया झाली। बराच वेळ तो बेशुद्धीतच होता, नंतर जेव्हा हळूहळू शुद्धीवर येऊ लागला तेव्हा एक जण अत्यंत प्रेमाने त्याच्याकडे वाकून बघत होता। त्याला या पेशंटने खोल आवाजात विचारले, डॉक्टर मी जिवंत आहे ना? त्यावर ग्रस्ताने उत्तर दिले, मी डॉक्टर नाही, यमराज आहे। ते ऐकल्यावर पेशंटने जे डोळे मिटले ते कायमचे। आपल्यालाही वाटते आपण जिवंत आहोत, वस्तुत आपण मेलेले असण्याचा जास्त संभव आहे। बहुतेक लोक शेवटी जाताना कोणी कोणाचं नाही हा बोध घेऊन जातात। याउलट हे विश्वची माझे घर हा बोध ज्ञानोबांचा दोन्ही मुळात केवढे अंतर, आणि स्वार्थ कामना डोब यात आमचे आयुष्य घालवतो। परमार्थ ही काही करायची गोष्ट आहे हे कोणी दक्षत नाही। ज्ञानोबा तुकोबा नाथांनी कसे देऊन निघले असतील? आपले मरण पाहिले या डोळा, तो झाला सोहळा आणि उत्पन्न। नारायणने दिला वसतीस ठाव, ठेवून या भाव ठेदो पायी। देहाचा त्याग केल्याबरोबर आधीच मिळवलेल्या आनंदाचा सुकाळ डाला मी सर्वत्र झालो। हा आनंद कोठे आणि कुणी माझं नाही हे दुःख कोठे असो, आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आनंद आहे। आनंदात राहा, माझी वेळ संपली। पुढच्या वर्षी ही मकरनाथ माधवानंद यांच्याकडे पाहत ही मुलं प्रवचन करतील, मी शांतपणे ऐकेन। एवढे म्हणून हरी हरी ज्ञानोबा माऊली म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले। पुढील केंद्र रविवार दिनांक 4 जून 1995 सकाळी 9 ते 9:45 अध्यात्म मंगल धाम। इदं ते ना तपस्काय ना वक्ताय कदाचन न चाशुश्रुष्टवे वाच्यम न च माम यो अभ्यसूयती। या श्लोकात बोलताना स्वामी म्हणतात, या श्लोकाद्वारे भगवंत संप्रदाय सांगतात, हे जे शास्त्र मी तुला अर्जुना सांगितले ते कोणाला सांगावे व कोणाला सांगू नये ते मी समजावून घे। जो तपस्वी आहे, भक्त आहे आणि ऐकण्याची इच्छा आहे त्याला हे शास्त्र सांगावे। ज्याचा पायाच तपाचा आहे आणि गुरु भक्तही आहे म्हणजे वरती गुरु भक्तीचा प्रसाद आहे आणि जो अनिंदकू म्हणजे वरती अनिंदा रत्नांचा कळस आहे त्याला हे गीता शास्त्र सांगावे. जर तप करीत नसेल तर त्याला सांगू नये. तीन तऱ्हेचे तप शारीर मानस वाङ्मय हे तिन्ही तप जो करीत नसेल त्याला हे सांगू नये. गीता शास्त्र हे अत्यंत सूक्ष्म शास्त्र आहे. ते सांगणारा आपला हा संप्रदाय आहे तो शुद्ध राखण्यासाठी नियम घालावेच लागतात. ज्ञानेश्वरापासून 13 संप्रदाय झाले, त्यापैकी 12 नष्ट झाले. फक्त एकच टिकून आहे जो स्वामी स्वरूपानंदापर्यंत आणि त्यांच्याकडून आपल्यापर्यंत आलेला आहे तो शुद्ध राखण्याची आपली जबाबदारी आहे. भगवंताने निर्माण केलेले हे शास्त्र सांभाळण्याची कसे वागावे आणि कसे वागू नये याबाबतचे नियम यात आहेत आणि तुम्ही ते ऐकून अंगी बांधण्याचा प्रयत्न करीत आहात. ही काया उठी नौका तुम्हा जन्मजन्मीच्या पुण्याने मिळाली आहे म्हणून ती सुद्धा शुद्ध स्वच्छ आरोग्यदायी ठेवा. वाटेल ते खाऊ नका, चांगले सात्विक खा, चांगले गोड बोला, प्रेमाने बोला. ज्ञानेश्वरी दासबोध जे ऐकले आहे त्यांचे चांगले चिंतन मनन करून स्वरूपाच्या अनुसंधानात राहावे म्हणजे आपले वर्तनही कसे राहील. तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. गीता ज्ञानेश्वरी ऐकतात तेही जाणत्या साधकाकडून. ज्यावेळी तुमचा अंतकाळ येईल त्यावेळी तुम्ही आनंदात असाल. 100 वर्षे वयापर्यंत काळजी करू नका, ती विशिष्ट घडी येईपर्यंत आणि त्यानंतरही तुम्हालाच आपण वाटेल तेव्हा तुम्हीच म्हणाल, अरे यमराजा बरे झाले तू आलास, मी वाटच पाहत होतो, चल आता मी तयार आहे. असे म्हणण्याचे भाग्य तुम्हाला या श्रवणामुळे निश्चित लाभणार आहे. एवढे बोलून हरी हरी ज्ञानोबा माऊली मग बोलायचे थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 1995 संध्याकाळचे माया अपर्णी नवीन केंद्र श्रावण शुद्ध प्रतिपदेचा सोहळा. सद्भक्त श्री मकरंद वगैरे सूत्र संचालन करताना म्हणतायत, आज मोठा आनंदाचा दिवस. परम पूजनीय स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या स्वामीजींचे घडे नाथ संप्रदायाचे उत्तराधिकार सुटले तो हा आजचा मंगलमय फलित दिवस. 23 वर्षापूर्वी म्हणजे 1973 साली 22 जुलै रोजी आपले स्वामी स्वामी माधवनाथ झाले. इत्यादीनंतर नाना भावाळकर, विजय, तारा, कांचन यांचे मनोगतानंतर स्वामीजी बोलतात. स्वामी स्वरूपानंदांनी 1973 मध्ये नाथ संप्रदायाची ही जबाबदारी माझ्यावर सोपविली. त्यांचे कार्य जबाबदारीने पार पाडणे हे महत्वाचे आहे. मी 40 वर्षापूर्वी समाजातील परमार्थ राहिला. काहीतरी करावे ही तरुण वाटू लागली. त्यापुढी जे कार्य झाले 18-20 वर्षे त्याला स्वामींनी टेकू दिला. जुन्या वृद्ध साधकाबरोबर तरुण पिढी हाताशी धरली. 22-25 वर्षापूर्वी एक एक जण यायला लागला. तारा आली, मकरंद आला, विजय आला, मिलिंद आला, पंकज सुनील आले, अनेक जण आले. माझे सांगणे सर्वांना पटायला लागले. कार्यासाठी जागा हवी होती, त्यासाठी आर्थिक मदत हवी होती. साधकामधून 2 लाख रुपये जमले. पैसा व प्रेम यांचा पाऊस पडला. रोपटे लागले, रुजले, आता गगनावर गेले. मला हवे असलेले बळ मिळाले. माझे कर्तृत्व शून्य, मी एकटाच होतो. आता मकरंद माधवरावमागे शेकडो साधक आहेत. 700 वर्षापूर्वी रुजलेला परमार्थ आता जमाने पुढे चालू राहील. आपण सगळे एक आहोत. पाहता फूट नको, मंडळच तुम्हाला तारील. दुसरे कोणाही कारण नाही. मंडळावर पूर्ण विश्वास ठेवा. इत्यादी बोलण्यानंतर हरिहरी मग स्वामीजी थांबले. हरिओम तसे
ये अक्षय अभंग म्हण.
सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखो माईच्या पती सोयरिया सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखो माईच्या पती सोयरिया सदा माझे डोळे गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम दीन जत्रेम दीन जत्रेम शैव काय शैव काय सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखो माईच्या पती सोयरिया सदा माझे डोळे विठू माऊलिया विठू माऊलिया विठू माऊलिया हाची वर दे संचरून राहे संचरून राहे हृदया माझी हृदया माझी सदा माझे डोळे जडो तुझी रखो माईच्या पती सोयरिया सदा माझे डोळे तुका म्हणे काही न मागे अंक तुका म्हणे काही न मागे अंक तुझे पाई सुख तुझे पाई सुख सर्व आहे सर्व आहे सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखो माईच्या पती
आता जे जे देई जेत ते पुढे पावी जेत मेले माणूस भोजना येते या नाव भ्रम या जन्मात दिलेले दान पुढील जन्मात फळाला येते व मेलेल्या व्यक्ती प्रत्यक्ष जेवावयास येतात हे दोन्ही भ्रम आहेत. तर मग दान करणे तसेच श्राद्ध विधी केले जातात ही अंधश्रद्धा काय? मनातील संशय दूर व्हावा ह्याकरता विचारले. तुमच्या खेरीज योग्य खुलासा होणार नाही असं म्हटलेलं. भ्रमाचं लक्षण सांगताना समर्थांनी लिहिलेल्या या ओव्या आहेत की आता जे जे तुम्ही दान कराल किंवा द्याल ते पुढे पुढे तुम्ही प्राप्त कराल. इथं खाली असं म्हटलं या जन्मात दिलेले दान पुढील जन्मात फळास येते असं म्हटलेलं आहे. ओवीत तसं काही लिहिलेलं नाहीये पुढील जन्मात. आता जे जे देई जेत ते पुढे पावी जेत असं म्हटलेलं आहे. पुढील जन्मात असे काही शब्द नाहीयेत. मेले माणूस भोजना येते या नाव भ्रम तसंच मेलेली व्यक्ती प्रत्यक्ष जेवायला येते हा देखील भ्रम आहे असं समर्थांनी भ्रमाबद्दल सांगताना जो समास लिहिलाय तरी देखील हा भ्रम आहे की आत्ता दिलेलं दान कुठेतरी पुढे उपयोगाला येईल अशा प्रकारे समज निश्चित आहे. या समजाबरोबर पुण्याची कल्पना देखील जोडलेली आहे. दानाचा परमार्थाशी संबंध आहे, व्यावहारिक देवघेवीशी आणि व्यवहाराशी तितका संबंध कमीच आहे दानाचा. दानाचा परमार्थाशी संबंध आहे पण दानाचा परमार्थाशी संबंध आहे असं दान सहसा दिलं जात नाही. त्याच्याऐवजी अशाकरता दान दिलं जातं की आमची आजी गेली, आमचे आजोबा गेले, आमचे वडील गेले, आमची आई गेली, त्या प्रित्यर्थ आम्ही जे दान करू त्या दानानी आमच्या आई वडील अथवा आजी अथवा आजोबा त्यांना परलोकामध्ये जरा सुख प्राप्त होईल किंवा आम्हालाच पुढे कधीतरी ते उपयोगाला येईल. अर्थ करणाऱ्यांनीही तसेच केलेले आहेत आणि हा सगळा भ्रम आहे असं समर्थ म्हणतात. दान हे कशाकरता द्यायचं असतं? दान देण्यामागची भूमिका अशी असते की आपल्या कर्मांमधून आपल्या भाग्यानी आवाज थोडा पाहिजे मला आपल्या कर्मांमधून आपल्या भाग्यानी अचूक कर्म झाल्यामुळं अथवा आपल्या नशिबानी अथवा ज्याची कोणतीही कारण मीमांसा कळलेली नाही अशा गोष्टींनी आपल्याकडे संपत्ती जमा होत राहते. आपल्या कर्तृत्वानी आपल्या कर्मानी ही जी संपत्ती असते ही बाहेरून आपल्याकडे आलेली असते. आपल्याकडे मूळ संपत्ती जर नसेल आणि आपल्याकडे भरपूर संपत्ती झाली तर संपत्ती झाली याचा अर्थ कुठेतरी खड्डा पडला, कोणाची तरी संपत्ती तुमच्याकडे आली, योग्य कारणाने आली, तुमच्या कर्मांमुळे आली, तुमच्या नशिबाने आली, तरी देखील कुठून तरी तुमच्याकडे आली आणि तुमच्याकडे वाढली. पारमार्थिक दृष्ट्या ही जी संपत्ती आपल्याकडे आली त्या संपत्तीचा आपला एक सुयोग्य असा हिस्सा शास्त्रांनी तर ठरवलेला आहे किती हिस्सा असावा, त्याच्यापेक्षा जी अधिक आहे ती समाजाला देऊन टाकावी, अशा करता देऊन टाकावी की त्याच्यावर खरोखर आपला अधिकार नाही. कधी कधी एका हातात जेवढं मिळायला पाहिजे त्याच्याऐवजी दोन हातात देखील मावणार नाही एवढं मिळतं. काही काही कर्मांची फळं अफाट असतात, असं प्रचंड मिळतं. असं जेव्हा प्रचंड मिळतं तेव्हा ती व्यक्ती नम्र व्हावी, त्या व्यक्तीनी समाजातल्या दीन दुबळ्या लोकांकडे प्रेमानी पाहावं, त्यांचा कोणत्या तरी पत्कर घ्यावा, त्यांच्याकरता आपण काही करण्याचा भाव असावा, अशी पारमार्थिक प्रेरणा दानामाग असावी, असली पाहिजे. या जन्मात दिलेलं दान पुढच्या जन्मात फळाला येतं तसंही आपण इतके स्वार्थी आहोत की अशा भावनेनी दान करा असं म्हटलं तर मग त्याच्यामध्ये कर्म आमच्या कर्तृत्वानी आमच्याकडे आलेलं आहे, भिकाऱ्याचं काही कर्तृत्व नसल्यामुळं भिकारी तसंच जगण्यासाठी योग्य आहे, अशा प्रकारची आर्ग्युमेंट उभी केली जातात. काहीही न करता पैसे मिळवणं हा गुन्हा आहे. आपल्याला समजत असतं की आपल्याला मिळालेला पैसा कधी कधी भाग्यानी देखील मिळतो, कर्मानी मिळतोच, अचूक कर्मानी मिळतोच, पण त्याच्यात भाग्याचा सहभाग असतो, पण व्यक्तीच्या तोंडात अशी भाषा येते की आम्ही कष्टाने पैसा मिळवलेला आहे आणि हात पाय न हलवता त्याला काय म्हणून मिळायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून कदाचित कोणीतरी याच्यात या जन्मात जे तुम्ही कराल ते स्वर्ग लोकामध्ये कामाला येईल अशा प्रकारची गोष्टी घुसवलेल्या आहेत, निश्चित घुसवलेल्या आहेत. दानाच्या माग प्रेरणा ही पारमार्थिक पाहिजे. पारमार्थिक प्रेरणा देखील अशी पाहिजे की जसं आपल्या आत्म्याला समाधान मिळतं तसं दुसऱ्याचाही एक आत्मा आहे आणि आत्मौपम्य पहावं आणि द्यावं आणि विसरून जावं. तसंच मेले माणूस भोजना येते या नाव भ्रम असं म्हटलेलं आहे. आपल्याकडे काही ना काहीतरी समजूती आहेत. उदाहरणार्थ मला वाटतं कोणता दिवस दुहितरी पाडवा की आपले वडील जेवायला येतात या भावनेनी त्या घरातली भगिनी जर वडील गेले असतील तर कोणाला तरी ज्येष्ठ व्यक्तीला समाजातल्या बोलवते आणि त्याला जेवायला तरी वाढते, दूध केळं वगैरे देते. त्यावेळेला त्या भगिनीचा भाव अगदी चांगला असतो की आपले वडीलच आले अशी भावना त्याच्या मागे निर्माण होते. यामागे देखील खरं म्हणजे वडिलांनी जो उपकार केलेला असतो, जे संस्कार दिलेले असतात, ज्यांच्यामुळे आपलं जीवन घडलेलं असतं, त्यांचं कोणत्या ना कोणत्या निमित्ताने स्मरण करणं ही एक चांगली अशी भावना, श्रेष्ठ भावना. पण अशा भावनेकरता देण्याच्या ऐवजी ते जेवायला येतात असं म्हटलं की एकदम भारावून ती भगिनी ते कर्म करते. ते कर्म केल्यामुळं तिला मनातून पवित्र वाटतं, पण तरी देखील आपले वडील जेवायला आले हा भ्रम आहे असं समर्थ सांगतात. तो जो विशिष्ट काळ आहे पितृपंधरवड्याचा, त्यावेळेला तर केवढं पितर जेवायला येणार म्हणजे केवढी मोठी गोष्ट. अशाही गोष्टींना उद्देशून समर्थ म्हणतात की ते तसे जेवायला वगैरे येत नसतात, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ तुम्ही काही एक अन्नदान करत असता. त्यामुळे जर काही असेल तर तुमच्या अंतरात्म्याला शांती लाभावी, तुमच्या जीवनाचं उन्नयन घडावं, देण्याची सवय लागावी, जे आहे ते खरं प्रभुकृपेने मिळालेलं आहे आणि ते मला द्यायचं आहे. आपल्याला आपल्या कर्तृत्वाने जे मिळालेलं आहे त्याच्याबद्दल देखील मी माग विनोबांचं एक वचन वाचलेलं होतं की त्यांच्या दाराशी कोणीतरी ओम भवती भिक्षान देही म्हणून आला तर विनोबा आईला म्हणाले की काही वाढू नको, चांगला धडधाकट आहे, दान देखील सत्पात्री करावं. तेव्हा आई म्हणाली की तुझा बुद्धिवाद पाहो, धडधाकट आहे, सत्पात्री आहे नाहीये, माझ्या पक्षी माझ्या दारात आला तो परमेश्वर, मला असं वाटतं की त्याला आपण वाढावं, बाकी तुझं तू बघून घे. आणि पात्रापात्रतेचं जर म्हणशील तर आता आपण जेवतोय त्याच्यासाठी देखील आपण खरे पात्र आहोत की नाही याचा आपण कधी विचार केलाय असं आई विनोबांना म्हणाली. विनोबा असं म्हणतात की आई जाऊन 40 वर्ष झाली तरी देखील मला तिच्या या बोलण्याबद्दल कधी प्रतिवाद सुचला नाही. आपण आपल्या पात्रतेचा विचार करतो, आपण सत्पात्र आहोत जेवणासाठी, आपल्या मनात उठणारे विचार, आपली कर्म, आपल्या भावना, आपले विकार हे जर पाहिले तर आपण खुशाल जेवत असतो, आपल्या दुर्गुणांसकट आपण आपल्या स्वतःला स्वीकारलेलं असतं. असं असल्यामुळं याच्या मागे देखील कुठेतरी जीवितांचं उन्नयन व्हावं ही भावना आहे. म्हणून अशी भोळी श्रद्धा ठेवणाऱ्यांना समर्थ सांगतात की हा भ्रम आहे, अशा प्रकारे कोणी प्रत्यक्ष जेवायला येत नाही. तसंच आत्ता जे देऊ ते पुढं कामाला येईल हा देखील भ्रम आहे दानाच्या बाबत. पण या गोष्टीमुळं जीवनाचं उन्नयन होत नाही असं ते म्हणत नाहीयेत. आपण समजून गोष्टी कराव्यात असं त्यांना वाटत आहे. दान करणे आणि श्राद्ध विधी करणे मग ही अंधश्रद्धा का? तर दान करणे ही अंधश्रद्धा नाही. दान करण्यामाग जी भूमिका आहे ती भूमिका नीट समजून घ्यावी, याकरता त्यांनी याला भ्रम म्हटलेला आहे. दान हा, दान ही अंधश्रद्धा नाही. तसंच श्राद्धविधी ही देखील अंधश्रद्धा नाही. तुम्ही तो कसा करायचा ते ठरवा. गुरुजींना बोलून त्याच्याकरता तीन चार तास खर्च करून तो करायचा का अन्य कोणत्या मार्गाने करावा, पण त्याकरता तुमचं श्रद्धायुक्त अंतकरण पाहिजे. शास्त्राच्या म्हणण्याप्रमाणे पूर्वी पूर्वापार चालत आलेल्या रीतीप्रमाणे अगदी गुरुजी बोलून आणि सागर संगीत असं केलं जातं. ते करावं की करू नये याबद्दल मी काही म्हणणार नाही, पण श्राद्ध करावं असं मी जरूर सांगेन. मी माझ्या वडिलांचं श्राद्ध करतो आणि त्याच्यात मला काही अंधश्रद्धा वाटत नाही. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्याला विचार दिले, ज्यांनी आपल्याला संस्कार दिले, तसंही पाहायचं झालं तर जन्माला आल्यापासून आपल्याला जर कोणीच नसतं तर आपण जागच्या जागी गेलोच असतो. इतका असहाय्य असा जीव असतो. समाजाच्या उपकारामुळं, आई वडिलांच्या उपकारामुळं आपण या दशेला आलो, मोठे झालो. असं असल्यामुळं श्राद्ध करणं, त्यांचं स्मरण करणं, याच्यात कसली आली अंधश्रद्धा? याच्यात अंधश्रद्धा काही नाही. याच्यात आत असणाऱ्या प्रेमाचा, त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेचा झुळूझुळू झरा आपण जरूर वाहू द्यावा. त्या दिवशी आपल्या आपल्या प्रकृतीप्रमाणे कोणी सद्गतीत होईल होणार नाहीये तो विषय नाहीये, तरी देखील मोठ्या श्रद्धेने जे केलं जातं ते श्राद्ध. त्यामुळे श्राद्ध करणं ही अंधश्रद्धा नाही. याच्यामध्ये पारमार्थिक भाव असला पाहिजे. एवढंच नव्हे तर आपल्या कृतीमध्ये पारमार्थिक भावच जरा जास्त असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचे एक योग्य अर्थ आम्हाला थेट कळत नाही म्हणून धर्माच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं. तत्वज्ञानाच्या माध्यमातून जाणणं हे सगळ्या प्रकारच्या लोकांच्या कुवतीच्या बाहेर असतं. काही लोकांची तेवढी कुवत नसते. असं असल्यामुळं या सगळ्या गोष्टी धर्माच्या चौकटीतून सांगितल्या म्हणून धर्माची चौकट वेडगळ म्हणू नये. जर तुम्हाला त्याचा अर्थ काढता येत असेल तर जरूर अर्थ काढावा. जर समजत असेल तर तो इतरांना सांगावा. जेथे परीक्षावंत ठकले ना तरी डोळस अंध झाले, पाहत असताची चुकले निज वस्तूशी. कित्येक साधकांना जीव ब्रह्म आहे असा अनुभव येऊनही त्यांना व्यावहारिक अनुभवाचे स्वरूप नसल्याने तो अनुभव आल्याचे कळत नाही. मला असं वाटतं की हे कुठल्या तरी दासबोधातले या ओव्यांना दिलेले जे अर्थ आहेत ते जसेच्या तसे लिहिलेत की काय, कोण जाणे. कोणाचा प्रश्न आहे कोण जाणे. बरोबर आहे, कोणाचा प्रश्न आहे. जेथे परीक्षावंत ठकले ना तरी डोळस अंध झाले, पाहत असताची चुकले निज वस्तूशी. कित्येक साधकांना जीव ब्रह्म आहे असा अनुभव येऊनही त्यांना व्यावहारिक अनुभवाचे स्वरूप नसल्याने तो अनुभव आल्याचे कळत नाही. कुठे या ओवीत तसं काही लिहिलंही नाहीये. या ओवीचा कुठे असा अर्थ होतो? मला असं वाटतं की आपण काही ना काहीतरी अवांतर बरीच वाचन करतो. परमार्थामध्ये कोणी ना कोणीतरी लिहिलेले ग्रंथ वाचतो आणि छापील एखादी गोष्ट छापली की आपला जास्त विश्वास बसतो. तसंच जो लिहिणारा असतो तर तोही जरा पंडित वगैरे असतो, कोणी चांगला सन्माननीय असतो. असं असल्यामुळं ते अर्थ विचार न करता आपणही स्वीकारून टाकतो. निज वस्तू म्हणजे आत्मवस्तू. आत्मवस्तू पाहण्यासाठी म्हणून परीक्षावंत देखील थकले. तुम्हाला समाजातले परीक्षावंत माहिती आहेत का, जे मुलीची परीक्षा करतात. तुमच्या घरी जर मुलगी दाखवायला आणायची असेल तर दोन चार चांगल्या लोकांना बोलवलं जातं की असं अशी एक श्रद्धा असते किंवा जरा वडीलकीच्या दृष्टिकोनातून मुलीकडे बघतील. हे परीक्षावंत. तुम्हाला घर वगैरे पाहायचं असेल तर परीक्षावंत असतात. जरा अनुभव असलेले दोन चार लोक त्यांना बरोबर घेऊन तुम्ही ते करता. तुम्हाला रत्न वगैरे जर घ्यायचे असतील, खडे वगैरे जर घ्यायचे असतील तर परीक्षेशिवाय घेता येत नाही, ते हे परीक्षावंत. तुम्हाला घोडा खरेदी करायचा असेल, मला माहित नाही घोडा खरेदी करायचा असतो कोणाला, पण घोड्याची देखील परीक्षा असते एवढं मला माहितीये. बैलाची देखील परीक्षा असते, गाढवाची देखील परीक्षा असते. मध्ये मी वाचलं कुठं, नारायणगाव का कुठं, गाढव किती 50-55 हजारात गाढव गेलं, जे सगळ्यात जास्त भाव गाढवाला आला. म्हणजे गाढवालाही परीक्षा असते. तुम्हाला जर एक मूल आणायचं असेल बाहेरून दत्तक म्हणून तर त्याची परीक्षा करायला लागते, त्याला तपासावं लागतं, त्याचे जरा रक्ताचे नमुने त्याच्या टेस्ट घ्यायला लागतात. असं याला परीक्षावंत असं म्हणतात. वेगवेगळे असतात हे, त्या त्या क्षेत्रातले परीक्षावंत असतात, पण निजवस्तू पाहण्यासाठी या परीक्षावंतांचा काही उपयोग नाही. ना तरी डोळस अंध झाले आणि जे दूरदृष्टीचे समजतात स्वतःला. दूरदृष्टीचे कसे, तर आता ज्या प्लॉटची किंमत जवळपास 1 कोटी रुपये झालेली आहे, असा प्लॉट पूर्वी 2500 घेतला. असं हे डोळस की पुणे तिथपर्यंत जाणार आहे हे आधीच त्यांना कळलं. खरं म्हणजे तो असे प्लॉट कित्येक लोक घेऊ शकले असते तेव्हा, पण इतक्या रानावनात तुडवत तिथपर्यंत जायचं हे देखील कठीण, अशा ठिकाणी जागा घेणार कोण असा इतरांना विचार आला. पण हा मात्र डोळस होता. याला असं समजलं की हे शहर वाढणार आहे आणि आता घेऊन ठेवा, याला डोळस असं म्हणतात. ज्याला पुढचं आधीच कळतं, असे डोळस देखील या निजवस्तूला पाहण्याच्या करता अगदीच अंध होऊन जातात. त्यांना काही त्याच्यातलं कळत नाही, त्यांना बाहेरचं मात्र खूप कळतं. मला तर एकानी सांगितलं की पाऊस मान कसं चाललेलं आहे हे पाहून, धान्य खरेदी कुठून, कोणतं धान्य कोणतं महाग होणार आहे, कमी धान्य झाल्यामुळे जे पेपरमध्ये रिपोर्ट येतात त्यामुळे मग वर्षाचा शेंगा घेऊन ठेवायचा, जर शेंगा नीट येणार नाहीत असं म्हटलं तर आधीच घेऊन ठेवायच्या. मला शेंगदाण्यांचे भाव माहीत नाहीत, अलीकडं माझा याच्याशी संबंध सुटलाय. पण समजा शेंगदाणे आता 60 रुपये किलो असतील, किती आहेत ग, 100 रुपये किलो आहेत, फार जुनी माहिती आहे माझी. 100 रुपये किलो असतील शेंगदाणे आता, तर ते नंतर 150 होणार आहेत. यावेळेला शेंगदाण्याचं पीक कमी आहे म्हणून शेंगाच विकत घ्यायचा, असे डोळस. पेपरमध्ये वाचून संसाराचं सामान भरणारे असे देखील डोळसच. असे जे निरनिराळ्या क्षेत्रातले डोळस आहेत, ते डोळस निजवस्तू पाहताना मात्र अगदी अंध होऊन जातात असं समर्थ म्हणतात. पाहत असताची चुकले, सगळे व्यवहार ठाक ठीक आणि चोख करत असतानाच निजवस्तूला मात्र ते चुकतात. निजवस्तू त्यांना नाही समजत, ती त्यांच्या आवाक्यात येत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. कित्येक साधकांना जीव ब्रह्म आहे असा अनुभव येऊनही त्यांना व्यावहारिक अनुभवाचे, आता हा याचा अर्थ आहे, आता खाली काय लिहिलंय बघा. कित्येक साधकांना जीव ब्रह्म आहे असा अनुभव येऊनही त्यांना व्यावहारिक अनुभवाचे स्वरूप नसल्याने तो अनुभव आल्याचे कळत नाही. आता याच्यावर मी काय स्पष्टीकरण करणार, ओवी आणि अर्थ याच्यात इतकी फरकत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की काही वाचू नका तुम्ही. काल सुद्धा प्रवचन करताना ज्या ओव्या आलेल्या होत्या, तर त्या ओव्या आणि त्याचे जे अर्थ केलेले होते ते अर्थ दोन तीन ग्रंथामध्ये मी पाहिले, काही नाही. पण आपल्याला अभ्यासाची, यांच्यावर आता मी टीका करत नाही, हा विषय संपलाय. अभ्यासाची आणि वाचनाची आणि वेळ घालवण्याची इतकी सवय लागलेली असते की आपण आपलं वाचत चुकतो. ते वाचतो ते मग असं म्हणतो की यांनी असं म्हटलंय, त्यांनी असं म्हटलंय, दुसऱ्यांनी असं म्हटलंय, जे यांना काहीच कळत नाहीये. मग हे म्हणतात यांचं बरोबर वाटतंय, त्यांचं तेवढं बरोबर नाही वाटत आहे. असा अभ्यास करू नये. परमार्थाचा जो अभ्यास आहे तो परमार्थाचा अभ्यास आपल्या स्वतःच्या साधनेच्या कसोटीवरच घासून पाहावा. हे जे अर्थ आहेत हे अर्थ देखील आपण कुठेतरी आपल्या स्वतःच्या जीवनाशी काढून पहावेत. किती व्यावहारिक लोक परमार्थाच्या क्षेत्रात अगदी अंध असतात. काही काही त्यांना त्याचं घेणं देणंच नसतं. स्वामीजी तर सांगत असत की एका कोणा ग्रहस्थांना डॉक्टर अगदी शेवटी म्हणाले की आता काही उपाय नाही, तुम्ही आता जरा राम नाम घ्या, तर असं म्हणून प्राण सोडले. तेव्हाही नाही म्हणाले, असं म्हणून त्यांनी म्हणाले प्राण सोडले. असे डोळस असून अंध असलेले असे लोक श्रीमद भगवद्गीतेत किंवा ज्ञानेश्वरीमध्ये अभ्यास हा करावा, मात्र अभ्यास करू नये असं मी सांगत नाहीये. पण अभ्यासामध्ये सार ग्रहण, तारतम्य, तसंच आपली साधना आणि अभ्यास किंवा वाचन आणि साधना यांचं प्रमाण जर चांगलं, अडीच तास साधना असेल तर अर्धा तास वाचन इतपत असावं. आपली अर्धा तास साधना आणि तीन चार तास, त्यामुळे ते सगळं डोक्याचं खोबरं होऊन जातं. जे जे लिहिले ते सगळं बरोबर. आणि मग याच्या आधारावर तुम्ही जर विचाराल तर कोणी लिहिले, काय लिहिले, त्याचे अर्थ कसे केले, म्हणून मी तुम्हाला सांगतोय, बाकी काही नाही. श्रीमद भगवद्गीतेत किंवा ज्ञानेश्वरीमध्ये पुनर्जन्माबद्दल भगवंतांनी विचार मांडले आहेत. प्राणी मात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात, मध्ये म्हणजे जन्मल्यावर व्यक्त होतात, पुन्हा मृत्यूनंतर अव्यक्त बनतात, असे गीता अध्याय 2:28 या श्लोकामध्ये म्हटले आहे. तसेच ज्याप्रमाणे पुरुष जीर्ण वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा शरीरे टाकून नवी प्राप्त करून घेतो. अध्याय 2:22 असं म्हटलंय. म्हणजे एका मनुष्याच्या शरीरात वेगळा आत्मा, दुसऱ्याच्या शरीरात वेगळा आत्मा असतो. असे आत्मे वेगवेगळे आहेत काय? पण आत्मा सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे. तो आत्मा जड वस्तूच्या ठिकाणी सुद्धा आहे असे म्हणतात. अशा या विचारामुळे गल्लत होते. भगवद्गीतेतील 15व्या अध्यायामध्ये श्लोक 8 मध्ये ज्याप्रमाणे वायू फुलातील गंध घेऊन जातो, त्याप्रमाणे शरीर मृत्यूमुखी पडताना मन संस्कार हे निघून जातात. मग मन संस्कार म्हणजे काय? आत्म्याचा एक भाग आहे काय? मन संस्कार हा आत्म्याचा एक भाग आहे काय? तो आत्मा कोठे असतो? प्राणी मात्रांच्या शरीरात आत्मा केव्हा प्रवेश करतो? आत्म्यासंबंधी गीतेत अनेक विचार आले आहेत, ते समजावून घेतले पाहिजेत असे वाटते. परमात्मा व आत्मा यामध्ये फरक कोणता? खर म्हणजे हा सुरुवातीला घ्यायला पाहिजे होता. म्हणजे ही पावन खिंड अर्धा तास मी बरोबर लढवली असती. प्राणी मात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात, मध्ये म्हणजे जन्मल्यावर व्यक्त होतात, पुन्हा मृत्यूनंतर अव्यक्त बनतात असं गीता म्हणते. बरोबरच आहे, आपण सगळ्यांनी ते आपल्याला गीता ही माहिती आहे तशी. आणि नवीन शरीर धारण करतो, जुनी शरीर टाकून नवीन जन्माच्या वेळेला, असंही भगवत गीता म्हणते. म्हणजे एका मनुष्याच्या शरीरात वेगळा आत्मा, दुसऱ्याच्या शरीरात वेगळा आत्मा असतो, असे आत्मे वेगवेगळे आहेत काय? आहेत. मी याची काहीही उत्तर दिली तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही. आहेत वेगवेगळे आत्मे. आत्मा म्हणून जर त्याला आपल्या स्वतःचा बोध झाला तर तो परमात्म्याशी तदाकार पावतो. म्हणून आत्मा हा जीव रूपाला आलेला आहे अशी मध्ये एक आपल्याला पटणारी परंपरा सांगितली गेली शास्त्रांमध्ये. आत्मा हा अबोधामुळे जीव दशेला आला, त्यामुळे आता तो आत्मा हा जो शुद्ध पारमार्थिक असा शब्द आहे तर त्याला मुकला आणि तो मी जीव मज बंधन अशा स्वरूपामध्ये आपल्या समोर आला. आणि तो पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम असा होतो. तो संस्कार घेऊन बाहेर पडतो. त्याला आपण परमात्मा आहोत असा बोध नसतो. कशावरून नसतो? ज्यावरून तुम्हाला मला नाहीये त्यावरून. आता वस्तुतः जीव हा ब्रह्मस्वरूप असताना आपल्याला आपण देह आहोत असं वाटतंय की नाही? वाटतंय. असं असल्यामुळं आत्मा हा अबोधात आलेला आहे हे सगळं आपल्यावरूनच समजतं, नुसत्या तर्कावरून आणि आर्ग्युमेंटवरून समजत नाही, आपल्यावरूनच समजतं. त्यामुळं आत्मा हा शुद्ध पारिभाषिक संज्ञेमध्ये जो आत्मा म्हणून म्हटलेला आहे तसं आपल्या अंतर्यामी असणाऱ्या चैतन्याला तसा बोध नसल्यामुळं तो जीवदशेला आला. तो आपल्या स्वतःला परमात्म्यापासून वेगळा समजायला लागला. असं असल्यामुळं तो आपले सगळे संस्कार घेऊन जसाच्या तसा निघून जातो. मात्र तुम्ही एक लक्षात ठेवा की जेव्हा देह टाकतो, जीव देह सोडून निघून जातो, त्याच्यानंतर जे काही सांगितलेलं आहे ते शास्त्रावर विश्वास ठेवून मीही तुम्हाला सांगेन. मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव नाही. शास्त्रावर श्रद्धा ठेवून मीही त्याबाबत बोलेन. आणि तुम्हालाही दुसरा पर्याय नाहीये. तुम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ शकता पण तो सिद्ध करू शकत नाही. मीही शास्त्राप्रमाणे बोलू शकतो पण सिद्ध करू शकत नाही. असं असल्यामुळं देहाच्या नंतर, देह टाकल्यानंतर तो परत जन्माला येतो असं शास्त्र म्हणतं, मी मानतो. त्यामुळे एवढे आत्मे आहेत का, एवढे जीव आहेत हे निश्चित. परमात्म्यापासून आपल्या स्वतःला वेगळा समजणारा असा म्हणून जीव एवढे आहेत, त्याला जर आत्मबोध झाला तर तोच ब्रह्म आहे. आचार्यांचं ते सुप्रसिद्ध वचन आहे ना, ब्रह्म काय, ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः, असा आचार्यांचा सिद्धांतच आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, ब्रह्म हे सत्य आहे आणि जगत हे मिथ्य आहे, आपल्या अनुभवाच्या अगदी पूर्ण विपरीत असं. आपल्याला देह खंडा नाम आत्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा असा आपला अनुभव आहे. ईश्वर वगैरे काही नाही, दगड असा आपला अनुभव आहे. आणि मी म्हणजेच आत्मा असा आपला अनुभव आहे. तर आचार्य असं म्हणतात की ब्रह्म खरं म्हणजे सत्य आहे आणि जगत हे मिथ्य आहे. जगतामध्ये आपणही येतो, आपला देहही येतो. आपल्याला सोडून जगताबद्दल कल्पना करू नका, ते सगळं मिथ्य आहे. आणि त्याच्यातलं जे शाश्वत आहे, सर्व गेल्यानंतर जे शाश्वत म्हणून शिल्लक राहतं, तर तो त्याला संज्ञा आहे परमात्माशी. देव ही देखील संज्ञाच आहे. काहीतरी नाव द्यायला लागतं. कधी कोणताही एक शोध झाला तर त्या शोधाच्या संबंधी त्याला जाणण्यासाठी एक उपाधी द्यायला लागते. तशी आत्मा परमात्मा ही देखील आम्ही दिलेली उपाधी आहे. तो त्या नावाने मिरवत नाही, तो जसा आहे तसा आहे, जसा असायचा तसा आहे. जसं तुम्हाला तुमचं नाव ठेवलं ही एक उपाधी आहे, नाहीतर तुम्हाला कोणतं नाव नाही, कसं शक्य आहे? कोणतंही नाव आपल्याला नाही खरं म्हणजे, पण तरी देखील ओळखण्यासाठी म्हणून एवढी मंडळी आली आहेत. ही जर नावाशिवाय आली असती इथं तर मोठीच पंचायत होईल. असं असल्यामुळं त्याची गरज ही आहे. तसं जीव ही देखील संज्ञाच आहे, आत्मा ही देखील संज्ञाच आहे आणि परमात्मा ही देखील संज्ञाच आहे. मात्र परमात्मा ही जी एक स्थिती आहे, ती स्थिती आणि आमचं पुनरपी जननम पुनरपी मरणम वस्तुत सच्चिदानंद असताना, कशावरून आम्ही सच्चिदानंद आहोत तसा अनुभव येतो म्हणून साधने अंती बोध झाल्यानंतर आम्हाला आमच्या सच्चिदानंद स्वरूपाचा अनुभव येतो ना, म्हणून आम्ही सच्चिदानंद स्वरूप आहोत. मूळत आम्हा नाही जन्म आम्हा नाही मृत्यू अशा बोधावर येतो ना, म्हणून ते खरं आहे. असं असल्यामुळं जन्मापूर्वी प्राणी मात्र अव्यक्त असतात, जीवदशेनी अव्यक्त असतात. मध्ये म्हणजे जन्मल्यावर त्याला एक देह प्राप्त होतो, तो देह मनुष्याचाच असेल असं नाही, कुठलाही देह प्राप्त होईल. आणि पुन्हा मृत्यूनंतर ते अव्यक्त बनतात. आणि अव्यक्त आहे, अव्यक्ताला नाही असं म्हणता येत नाही. शरीराचं धारण करणारं असं एक तत्व शरीराच्या अंतर्गत आहेच. एवढंच नव्हे तर एक बीज आहे, त्या बीजामध्ये देखील चेतना आहे, उगवण्याची क्षमता आहे. त्याचं एक शरीर देखील आहे. आणि काय आहे कोण जाणे, की त्याच्यातून वृक्ष निर्माण होतो, ते काय आहे अजून कोणाला समजलेलं नाहीये. मातीचा संयोग होतो, मातीमध्ये वाढतं, पाण्यामुळे वाढतं, सूर्यप्रकाश घेऊन वाढतं, हवा घेऊन वाढतं. पण वाढणारं नक्की काय आहे, कारण वाढतं ते मटेरियल, वाढतं ते परत पंचभौतिक तत्व वाढतं. पण पंचभौतिक तत्व असं ज्याच्या आत ती क्षमता नाही, अशी कोणतीही गोष्ट वाढत नाही ना, बीजच कसं वाढतं? त्यामुळे त्या बीजाच्याही अंतर्गत एक गोष्ट आहेच, ज्याला आत्मा म्हणा लेबल आहे, पण म्हणावंच लागेल, एक चैतन्य आहेच. कारण देह ही पडतो म्हणजे काय, देहाला पडायला काय झालंय, मग देह असा रोजच झोपेच्या वेळेला पडतो. देहातलं चैतन्य निघून जातं ही खरी गोष्ट आहे. मेंदू कार्यरत राहत नाही, हृदय कार्यरत राहत नाही, ही खरी गोष्ट आहे. आणि ते जेव्हा होतं तेव्हा होतं, जेव्हा जन्माला येतं तेव्हा अगदी लहान. मी नको त्या विषयामध्ये खरा प्रवेश करतोय. पण ठोके लागत होते आणि ठोके लागेनासे झाले. बाळाचे ठोके लागत होते आणि बाळाचे ठोके लागेनासे झाले, हा विचारही आपल्याला असह्य आहे बर का? पण असं घडतं ना. ते पंचभौतिक शरीर आईच्या पोटात असताना ठोके बंद होतात ना आणि ठोके पडत असतात ना. तो आहे ही आणि नंतर तो नाहीयेही, हे चैतन्य कुठं गेलं याच्याबद्दल शास्त्र सांगतं. त्याच्या विश्वासानेच मी तुमच्याशी बोलेन आणि कोणीही त्याच्याच विश्वासाने बोलेल. खरं म्हणजे मृत्यू उपरांत जीवन आणि त्या जीवनाच्या नंतर येणारा दृश्य देह, याच्यामध्ये आत्ता हा जो दृश्य देह आहे तो असताना आपण जन्ममरण रहित आहोत हा बोध प्राप्त करून घेणं हे खरं इति कर्तव्य आहे. पण हे असताना हे असे पुढचे मागचे प्रश्न पडतात म्हणून शास्त्रांनी त्याची उत्तरं देऊन ठेवलेली आहेत. तसंच अजून एक गोष्ट घडली आहे. तुम्ही विचार करा की काही काही परमार्थाचा जो एरिया नाहीये तर त्या गोष्टी पूर्वी आता जशी विज्ञानावरची पुस्तकं असतात स्वतंत्र परमार्थाखेरीज स्वतंत्र तशी पूर्वी विज्ञानावरची पुस्तकं लिहिण्याची पद्धतच नव्हती. नव्हतीच अशी पुस्तकं. ते सगळं एका पारमार्थिक पुस्तकातच लिहिलं जायचं आणि असं सर्व धर्मांमध्ये आहे जसं बायबलमध्ये देखील आहे. तेव्हाच्या तेव्हाच्या कल्पनांप्रमाणे पण सूर्य पृथ्वीभोवती फिरतो तर ही पारमार्थिक गोष्ट बायबलमध्ये नाहीये. याच्याकरता ख्रिश्चनिटीवर टीका करण्याचं काही कारण नाही. ही विज्ञानात असणारी गोष्ट तेव्हा त्यांना वाटत होतं किंवा त्यांना तसं समजलं म्हणून त्यांनी लिहिलं पण ते धर्मग्रंथामध्ये लिहिलं गेलं कारण वेगळी पुस्तकं नव्हती. इस्लाममध्ये देखील असं आहे आणि आमच्या धर्मांमध्ये देखील तसं आहे. धार्मिक किंवा पारमार्थिक पुस्तकामध्ये मृत्यूनंतर काय घडतं मग तो कसा कुठे राहतो याच्या संबंधी लिहिलेलं आहे. ते खरं म्हणजे जन्म कसा होतो हे सगळं विज्ञानाच्या कक्षेत येणारी गोष्ट आध्यात्मिक म्हणून सांगितली गेली कारण समोर आलेला मनुष्य हा सर्व जाणतो असं समजून येतो. आत्मज्ञानाकरता जरी उपदेश करायचा असला तरी जो उपदेश करणारा आहे तो त्या अंगाने सर्वज्ञ आहे अशा कल्पनेने येतो आणि तो जे विचारतो त्याला समोरचा माणूस उत्तर देत असतो. त्याला माहीत असतं की आपल्याला काय माहिती आणि काय नेमकं माहीत नाहीये त्यामुळे तो त्याच्या बुद्धीनी त्याच्या तर्कशक्तीने काही सांगत राहतो. त्याची शास्त्र बनली. असं असल्यामुळं नंतर नंतर असं व्हायला लागलं की स्वतंत्र गोष्टींमध्ये माणसांनी प्रज्ञा वापरायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा धार्मिक पुस्तकांमध्ये लिहिलेलं काही काही तसं नाहीये असं लक्षात यायला लागलं. पण हा धार्मिक पुस्तकांचा दोष नाहीये. हा परमार्थाचा देखील दोष नाहीये. त्याच्यामध्ये सांगितलेली शांती समाधान आनंद प्रेम मनुष्याला अमरत्वाचा बोध होणं हे शास्त्र अबाधित आहे आणि बाकीचं बदलत जाईल. आणि ते बदलत जरी गेलं तरी देखील अजूनही शास्त्रज्ञांना त्यांनी बदललेलं अंतिम आहे असं सांगता आलेलं नाहीये. जर तसं असेल तर तेव्हाच्या पद्धतीने तेव्हा ते लिहिलं गेलं असेल. पटतंय का तुम्हाला? त्यामुळं प्राणीमात्रांच्या शरीरात आत्मा केव्हा प्रवेश करतो आत्ताच्या विज्ञानाच्या अंगाने जर पाहायचं झालं विज्ञानाच्या म्हणतो म्हणजे आत्ताचे जे जन्म होतात त्याच्यातले जे तज्ज्ञ आहेत तर किती किती आठवडे स्मिता? चार आठवडे. चार आठवड्यानंतर त्याच्यात जीव प्रवेश करतो असं डॉक्टर मानतात कारण तो थोडासा हालचाल करायला सुरुवात काय मला माहिती नाहीये त्याचा. पण तेही डॉक्टरांचं जे म्हणणं आहे तर ते उद्या खोटंही ठरू शकेल. अजून सगळं समजलेलं नाहीये. आणि कुठल्याच शास्त्रातलं सगळं समजलेलं नाहीये. ज्यांनी बायबलवर टीका केली त्यांना देखील आम्ही एखादं शास्त्र पूर्णत्वाला नेलंय असं आजही सांगता येत नाहीये. असं असल्यामुळं या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी जसं खाज खुजली असते की नाही की सगळं विचारून घ्या आत्मा कोण आहे कसा आहे मग तो कधी शरीरात प्रवेश करतो मग तो जातो तेव्हा त्याचं काय होतं त्याला आत्मज्ञान जरी सांगायचं असलं तरी या प्रश्नांना काहीतरी उत्तरं द्यायला लागतात. तशी ही बऱ्याच वेळेला दिलेली असतात. मी सश्रद्धा असल्यामुळे भगवद्गीतेची सगळी उत्तरं मानतो आणि इथं थांबतो असं मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्याशिवाय काही पर्याय नाही कारण हा आपला मुख्य विषयच नाहीये. आपला मुख्य विषय आपण जीवदशेला आलेले आहोत बंधनात पडलेले आहोत आणि सुटू शकतो हे जे संतांचं आश्वासन आहे हा मुख्य आपला विषय आहे. आणि बाकी आपल्या. म्हणूनच म्हटलं मी काही उत्तरं दिली तरी तुम्हालाही काही फरक पडणार नाहीये, पण मी काही उत्तरं देणार नाही. पण लहान मूल जसं आपण कडेवर घेऊन जातो आणि तो म्हणतो की हे चाक का फिरतंय, गाडी चाललेली असते, तर वडील काहीतरी उत्तर देतात पण तोपर्यंत दुसरा प्रश्न विचारतो, म्हणजे चाक का फिरतंय याच्याशी त्याला तसं काही कर्तव्य नसतं, तो आपला काही ना काहीतरी विचारत असतो. असं जसं असावं तसं आत्मज्ञान संपादन करण्याची जी प्रक्रिया आहे आणि त्याच्या संबंधीचं जे तत्वज्ञान आहे ते सोडून याला पॅराफिरेल जे प्रश्न असतात ते तसेच असतात. त्याच्या उत्तरानेही कोणाला काही फरक पडणार नसतो, ती पटल्यामुळेही त्याला काही फरक पडणार नसतो, न पटल्यामुळेही काही फरक पडणार नसतो. काय तुम्हाला करायचं ते करा. एवढं मात्र खरं की येशूंच्या जवळ शांती देण्याची क्षमता होती, महमदाजवळ शांती देण्याची क्षमता होती, ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ तुमचं जीवन हे प्रेममय आणि उदात्त करण्याची क्षमता होती, स्वामीजींच्या जवळ ती होती आणि आपण त्याकरता परमार्थाकडे आलेलो आहोत. बाकीचे हे जे प्रश्न आहेत ते त्या त्या वेळेला काय यथाशक्य असे बोलले जातील. म्हणून हे श्रद्धेने पाहावेत, जमलं तर. श्रद्धा नाही ठेवली तरी फरक नाही पडणार, पण आपण आहोत याच्यावर श्रद्धा ठेवा. आपण ध्यानाने अमन होऊन उन्मन होऊन आपण निस्संग आहोत या बोधाला जातायचं हेही लक्षात घ्या. हेच मला असं वाटतं की जास्त महत्वाचं आहे. परमात्मा आणि आत्मा हे मुळातच एक सापेक्षतेने देहाच्या आत असणारा पण बोधयुक्त असेल तर त्याला आत्मा म्हणायचं आणि बाहेर व्यापक परमात्मा. आत्मा हा मुळातच परमात्मा स्वरूप आहे, पण जीव मात्र आत्मदशेहून खाली आलेला आहे. कारण आपण आपल्याला जाणतो आपण खाली आलेले आहोत म्हणून, आणि हा उन्नयन होऊन परमात्मा होऊ शकतो. तसेही संत आपल्यामध्ये होऊन गेलेले आहेत, त्यांच्यावरून आपल्या लक्षात येतं की इतकं व्यापक जीवन होऊ शकतं. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी, स्वामी जी राम राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि हरि.